संतने म्हटलंय, कांडिताची कोंडा न निघे तांदूळ, शेरा कैसे फळ अमृताचे. तस हा हा देवळात जातो, पण याचं लक्ष बाहेर चपला काढून ठेवलंय त्याच्यावरती, मग देव कसा बरं पावेल याला. म्हणून म्हटलेलं आहे,
कांडिताची कोंडा न निघे तांदूळ, कांडिताची कोंडा न निघे तांदूळ, कांडिताची कोंडा न निघे तांदूळ. कैसे फळ अमृताचे
कांडीताचे
गीता।